श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आज आमची उर्मिला हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. सेंटर फॉर SBC 3 आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने आपण आमची उर्मिला हा प्रकल्प राबवित आहोत. आणि या प्रकल्पाअंतर्गत आपण विविध विषयांवर जनजागृती करत आहोत. त्यासोबतच समुदायातील लोकांना त्याबद्दलची माहिती दिली जाते. आणि त्यासोबतच खेळाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून जनजागृती देखील केली जाते. आणि हा प्रकल्प त्र्यंबकेश्वरजवळ अंबई या गावात बालविवाह या विषयावर घेतला जात आहे. खरं तर बालविवाह हा विषय आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. आणि यावेळी आहे चाइल्डलाईन नाशिकचे समुपदेशक विजया शिंदे यांनी बालविवाह या विषयावर माहिती दिली आहे. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात बालविवाह या विषयी माहिती.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी माझा पहिले तुम्हाला परिचय करून देते. मी विजया शिंदे, मागील 5 वर्षापासून चाइल्ड हेल्पलाईन इथे समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. तुम्हाला चाइल्ड लाईन माहिती आहे का हो, काय आहे?
नाही
नाही, मला पण.
मग तेच सांगण्यासाठी मी आज इथे आलेली आहे की चाइल्ड हेल्पलाईन म्हणजे काय आणि हेल्पलाईन कशी कार्यरत आहे आणि कुणासाठी आहे. चाइल्ड हेल्पलाईन ही बालकांसाठीची हेल्पलाईन आहे. आता तुम्ही म्हणाल बालकांसाठीची हेल्पलाईन का? चाइल्ड हेल्पलाईन 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कार्यरत आहे. ज्या बालकांना काळजी व संरक्षणाची गरज असते अशा बालकांसाठीची ही हेल्पलाईन आहे. ही 1098 या मोफत फोन सेवेद्वारे ज्या बालकांना काळजी व संरक्षणाची नितांत गरज असते त्यांच्यासाठीची ही मोफत फोन सेवा आहे. 24 तास कार्यरत असते. महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत ही चालविली जाते. नाशिक शहरात नवजीवन फाउंडेशन व मराठा विद्या प्रसारक यांच्या संयुक्त विद्यमानाने चाइल्ड हेल्पलाईन 1098 ही सेवा कार्यरत आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठीची हेल्पलाईन आहे. मग बालक किंवा मूल कशाला म्हणालो तुम्ही?
लहान बाळ.
हो, पण मग वयोगट काय वाटतं तुम्हाला? मूल किंवा बालक तुम्ही कुणाला म्हणाल?
एक ते 12-10.
तुम्हाला काय वाटतं दादा?
1 ते 15.
आता दादा आणि ताईनी जसं मला सांगितलं 1 ते 12, 1 ते 15, याला आम्ही बालक म्हणू. पण तसं नाही बरं, कायद्या नव्हे ज्या बालकाने, ज्या व्यक्तीने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीये, ज्याची 18 वर्ष वयाची पूर्ण नाहीये, 17 वर्ष 364 दिवस कायद्याच्या भाषेत, अशी व्यक्ती म्हणजे बालक. ज्यांनी वयाची आपली 18 वर्ष अजून पूर्ण केलेली नाही त्याला तुम्ही बालक असे म्हणू शकता. आता आपल्या प्रत्येकाच्या घरात बालक मूल आहे, आहे ना?
हो.
मग आपण त्याची काळजी घेतो, त्याचं संरक्षण करतो, करतोत की नाही आपण? मुलांना काय हवं नको ते सगळं आपण बघत असतो. पण समाजात अशी काही बालके आहेत की ज्यांची काळजी आणि संरक्षण करणारं कोणी नाहीये, त्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, अशा बालकांसाठीची ही हेल्पलाईन आहे. आता तुम्ही म्हणाल की 1098 कॉल कोण करू शकतं, हो की नाही? पडला असेल ना हा प्रश्न तुमच्या मनात. आता जसं आपण प्रवासाला निघालोय, बस स्टँडवर एखादं बालक तुम्हाला रडताना दिसलं. आता बालक रडतंय, बालक हरवलेलंय, बालक हरवलेलंय ना, की त्याचे पालक हरवले हो?
बालक.
तुम्हाला बालक मिळालंय आपल्याला, त्याचे पालक आपल्याला शोधायचे, पालक हरवले ना, मग त्यावेळेस 1098 तुम्ही कॉल करून त्या बालकाची माहिती देऊ शकतात. चाइल्ड हेल्पलाईनच्या सदस्यांना ही माहिती मिळताच ते तिथे बालकाच्या मदतीला जातात पोलिसांच्या सहकार्याने. प्रत्येक आलेल्या प्रकरणात बालकल्याण समितीला, चाइल्ड हेल्पलाईनला आलेल्या प्रकरणात प्रत्येक वेळी बालकल्याण समितीला कळवत असतो. जसं आपण आता बघितलं की हरवलेल्या बालकाच्या याच्यात मदतीसाठी पोलीस आणि चाइल्डलाईन टीम्स यांच्या सहकार्याने त्याचे पालक शोधून बालकाला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिलंय. त्याच पद्धतीने आता आपल्या ग्रामीण भागात बाल भिक्षेकरी प्रमाण नाही आहे ना, पण शहरात हे प्रमाण जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. सिग्नलवर बऱ्याच ठिकाणी आपल्याला छोटे छोटे मुलं भिक्षा मागताना दिसून येतात. जसं तुम्ही आता तुमच्या गावात नाहीये पण तुम्ही नाशिक शहरात जर गेलात तर बऱ्याच सिग्नलवर ही छोटी छोटी बालके तुम्हाला भिक्षा मागताना दिसून येतील. त्यांची देखील माहिती 10-98 कळविली जाते. तसंच मागील 2 वर्षात आपण कोविडच्या परिस्थितीला सामोरे गेलो. कोविडच्या काळात ज्या बालकांनी 1 पालक 2 पालक गमावलेले असतील त्यांची देखील माहिती 10-98 तुम्ही देऊ शकता. त्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्याचं कार्य बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बाल विकास आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने त्या बालकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच बालकांना या योजनेचा लाभ देखील मिळालेला आहे. त्याच पद्धतीने बालकांवरील अत्याचार, बालकांवर समाजात ज्या पद्धतीने बालकांवर अत्याचार होत आहेत त्या अत्याचारांची माहिती देखील 10-98 तुम्ही देऊ शकता. आणि 10-98 दिलेली माहिती ही गोपनीय असते. यात तुमचं नाव, नंबर ही माहिती कुणालाच दिली जात नाही. तुमचं नाव गोपनीय ठेवलं जातं. आता मी एक पोस्टर दाखवणार आहे, ते पोस्टर तुम्ही बघा आणि काय दिसतं मला सांगायचं बरं. त्या पोस्टरमध्ये तुम्ही काय दिसतं ह्या चित्रात तुम्हाला?
ते बाळाला विकतायत.
बाळाला विकतायत. कसं काय कळलं बरं बाळाला विकतायत?
मॅडम पैसे देऊन विकतायत.
हा, ह्या चित्रात काय दिसतंय आपल्याला की बालकाचे जे पालक आहेत ते त्या व्यक्तीला पैसे घेऊन त्या मुलाला विकतायत. बरं, आपण आता हे समाजात बऱ्याच वेळा बघतो की नाही असं की 3-4 किंवा 2-3 जरी मुलं असले उदरनिर्वाहासाठी किंवा आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे म्हणून बऱ्याच वेळा पालक काय करतात की मुलीची विक्री करतात. बऱ्याच भारतात असे बरेच ठिकाणं आहेत की वेश्या व्यवसायासाठी सुद्धा मुलींची विक्री केली जाते. किशोरवयीन मुली आणल्या जातात आणि त्यांना वेश्या व्यवसायात पाठवलं जातं. आणि त्याच पद्धतीने मेंढपाळ ज्यावेळेस मेंढ्या चारत असतो शेतात त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की त्याचीच मुलं असतील वाटतं ना आपल्याला. आणि त्या मेंढ्या आपण आपल्या शेतात आणतो, त्या मेंढ्यांना आपण बसवतो म्हणजे जेणेकरून शेती सुपीक व्हावी म्हणून. पण त्यावेळेस आपण ते मेंढपाळ त्या मुलांना ओरडत असतो, मारत असतो, पण आपल्याला काय वाटत असतं ही त्याचीच मुले असावीत. पण बऱ्याच वेळा आमच्या चाइल्ड लाईनला कळवलेल्या प्रकरणांमध्ये आमच्याकडे आलेल्या तक्रारींनुसार हे जे मेंढपाळाचं जे आता 2-3 महिन्यापूर्वीचं प्रकरण आहे, सिव्हिल येथे त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. मेंढपाळ होती ती मुलगी आणि आई वडील इगतपुरी येथील राहणारे होते आणि त्या वर्षाकाठी 3,000 रुपये त्यांना मिळत होते. त्या 3,000 रुपयांसाठी त्यांनी आपली मुलगी त्या मेंढपाळाला विकलेली होती आणि ती मुलगी आजारी पडली. त्याच्यानंतर मग तिला त्यांनी मेंढपाळाने इकडे आणलं, आई वडिलांच्या ताब्यात दिलं, पण मुलीची प्रकृती इकडे इतकी खालावलेली होती की त्यामुळे तिला मृत्यूला सामोरे जावं लागलं. मग असं देखील आपल्याला दिसून येतं की बाल कामगार प्रकरणं देखील जास्तीत जास्त वाढत आहे. तुम्ही त्याची सुद्धा माहिती आम्हाला देऊ शकतात की जसं आता शेती आहे, शेतीसाठी सालाबादाप्रमाणे काम करण्यासाठी एका वर्षासाठी देखील मुलांना आई वडील शेतकऱ्याकडे ठेवून देतात की एवढी 5,000-10,000 त्यांना ती रक्कम भेटते आणि त्याच्यानंतर मूल तिथेच राहतं. त्याचं शिक्षणापासून तो दूर राहतो, शिक्षणापासून तो मुलगा वंचित राहतो. अशा पद्धतीने बाल तस्करी आपल्याला ह्या चित्रात दिसून येते. ह्या बालकाची काय केली जाते आहे? बाल तस्करी. आता दुसरं आपल्याला दिसत आहे, काय दिसतंय बरं ह्या चित्रात?
ते काहीतरी मोबाईल मध्ये दाखवतायत, लक्षात नाही येते पण काहीतरी घाणेरडं दाखवतायत. मुलगी घाबरलेली दिसते.
बरोबर. आता मी ह्या ताईंनी एकदम बरोबर सांगितलंय की मुलगी घाबरलेली दिसत आहे आणि त्या चित्रात काहीतरी चुकीचं दाखवलं जात आहे आणि तिला चुकीच्या जागेवर तो माणूस स्पर्श करत आहे, असुरक्षित स्पर्श करत आहे. हा, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा, ती घाबरलेली दिसत आहे त्याच्यात आपल्याला. आता मला कुणी सांगेल का बरं सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श कशाला म्हणाल तुम्ही? काय वाटतं बरं तुम्हाला? चांगला स्पर्श, वाईट स्पर्श? आता हे बघा, मी एक प्रात्यक्षिक करून दाखवते. इकडे रे बेटा तू. हा, आता बघा. हा, जसं मी तिच्या चेहऱ्यावरून केसांवरून हात फिरवला तिला छान वाटलं आणि जसं मी तिच्या छातीला स्पर्श केला तसं तिने माझा हात मागे लोटला, तो तिला असुरक्षित स्पर्श जाणवला. आता आपल्या शरीरातील 4 असे महत्वाचे भाग असतात की जिथे तुमच्या परवानगीशिवाय, तुमच्या इच्छेशिवाय तुम्हाला कुणी स्पर्श करू शकत नाही. ते कोणते बरं? तोंड, छाती, दोन पायांमधील भाग, कमरेखालील पाठीमागचा भाग, ह्या चार भागांमध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेशिवाय, परवानगीशिवाय कुणीही स्पर्श करू शकत नाही आणि तुम्ही देखील दुसऱ्यांच्या त्या चार भागांना स्पर्श करू नये. या ठिकाणी जर कोणी तुम्हाला स्पर्श करत असेल, तुम्हाला आवडत नसेल, तर त्या स्पर्शात तुम्ही असुरक्षित स्पर्श म्हणू शकतात. आता ज्यावेळेस आई आपल्याला आंघोळ घालते, आपण डॉक्टरांकडे जातोय, डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देत आहेत, त्यावेळेस आपली घरातील मोठी व्यक्ती, आपली आई आपल्यासोबत असणं गरजेचं असतं. आणि बऱ्याच वेळा असं दिसून येतं की बऱ्याच मुलींना हा सुरक्षित असुरक्षित स्पर्श आणि सुरक्षित स्पर्श माहीत नसतो आणि आपल्यासोबत जे घडतंय ते काहीतरी चुकीचं घडतंय हे त्या मुलींना माहीतच नसतं. म्हणून आमच्याकडे बरेच प्रकरणं असे येतात की 13 आणि 14 वर्षाच्या मुलीसुद्धा गरोदर असतात, 3 ते 4 महिन्याच्या, आणि त्यांना हे माहीतच नसतं की त्यांच्यासोबत जे घडलंय ते चुकीचं आहे. आणि घरी जर सांगितलं तर घरचे मला दोष देतील या भीतीपोटीच बऱ्याच मुली बोलत नाही. लैंगिक शोषण म्हणतात याला. लैंगिक शोषण फक्त मुलींचंच होतं असं नाही बरं, मुलांचं देखील लैंगिक शोषण होतं. आमच्या चाइल्डलाईनला बऱ्याच तक्रारी अशा आल्या आहेत की त्यात मुलांचं आणि मुलींचं दोघांचं देखील लैंगिक शोषण झालेलं आहे. बरं, हे लैंगिक शोषण करणारी व्यक्ती कुणी बऱ्याच वेळा अनोळखी नसते बरं, त्यांच्याच घरातील, आपल्याच परिचयातील, आपल्याच ओळखीतील, आपल्याच नात्यातील व्यक्ती मुलींचं मुलांचं लैंगिक शोषण करत असते. ज्यावेळेस मुलीला चुकीचा स्पर्श होतोय किंवा ज्यावेळेस चुकीचं काही घडतंय त्यावेळेस त्या मुलाने प्रथमतः आपल्या आई वडिलांना सांगणं गरजेचं आहे. आणि आई वडिलांनी देखील मुलांना दोष न देता त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि झालेल्या प्रसंगात त्यांना धीर देणं गरजेचं आहे. त्यांना सांगणं गरजेचं आहे की जे झालं बाळा त्यात तुझी चुकी नाही आहे, मूल हे निरागस आहे हो, त्यात जे झालं त्यात त्याची चुकी नाही ना. म्हणून मुलाला धीर देणं, त्या मुलीला समजावून सांगणं गरजेचं आहे की जे झालं बाळा त्यात तुझी चुकी नाहीये, आम्ही तुझ्या सोबत आहोत, हा विश्वास देणं गरजेचं आहे. बालकांचे लैंगिक शोषण ज्यावेळेस होतं त्यावेळेस पोलिसांच्या सहकार्याने तुम्ही जवळच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवू शकतात, त्या लैंगिक छळापासून बालकाची मुक्तता करू शकतात. बालकांचे कायदे देखील आहेत, त्यात लैंगिक छळापासून बालकांचे संरक्षण करण्याकरताचा कायदा 2012 यानुसार ज्या व्यक्तीने तुम्हाला चुकीची व्हिडिओ दाखवली आहे, तुमच्याशी अश्लील कृत्य केलेलं आहे, त्या व्यक्तीला ह्या कायद्याने त्याच्यावर कारवाई केली जाते आणि त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा दिली जाते. म्हणून जागरूक नागरिक म्हणून, जागरूक पालक म्हणून आपल्या बालकांना हा विश्वास देणं देखील गरजेचं आहे की जे झालं त्यात तुझी चुकी नाही, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि तसंच तुम्ही त्या बालकाची काउन्सिलिंगसाठी तुम्हाला जी हेल्प हवी आहे, त्याचं मार्गदर्शन हवंय, त्यासाठी सुद्धा तुम्ही 1098 कॉल करू शकतात. युट्यूबवर ही छोटीशी व्हिडिओ आहे, कोमल मूवी, ती प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला दाखवणं गरजेचं आहे, त्याच्यासोबत ती व्हिडिओ बघणं गरजेचं आहे की ज्यात सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श कशाला म्हणाल, तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं कराल, ज्यावेळेस तुमच्याशी असं काही घडतंय त्यावेळेस त्या व्हिडिओत पूर्णतः माहिती तुम्हाला तिथे दिसू शकते. आपली पण जबाबदारी की आपण सृजन पालक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून, जागरूक पालक म्हणून आपली देखील जबाबदारी की आपल्या बालकाचं, आपल्या घरातल्या मुलाचं, आपल्या परिसरातील बालकांचं आपण संरक्षण कशा पद्धतीने करू शकतो. तर तुम्ही सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श याबाबतची जनजागृती ह्या कोमल मूवीद्वारे देखील बघून तुम्ही करू शकतात. तुमच्या लक्षात आलाच असेल ना आता सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श तुम्ही नक्की कशाला म्हणू शकतात ते. आता मुलींना देखील कळालं असेल. हा असं जर आता हे बघा, बऱ्याच वेळा आता तुम्ही मळ्यातून शाळेत जातात. हा आता इथं बऱ्याच जणांचे घरं, मला मॅडमांनी सांगितलं की बऱ्याच मुलींचे घरं मळ्यात आहे, मॅडम शेतात राहिला आहेत त्या, आणि तिथून पायी पायी त्या एकट्या आपल्या शाळेत येतात. मग असं तुम्ही आता मळ्यातून शेतातून पायी एकट्या येत आहेत, आणि जर असं तुमच्या बाबतीत घडलं, असं कुणी जर तुम्हाला त्रास द्यायला लागलं, ती व्यक्ती चुकीच्या पद्धतीने तुम्हाला स्पर्श करते, चुकीचं तुमच्यासोबत करते, तर त्यावेळेस तुम्ही काय कराल बरं, काय कराल सांगा बरं.
1098 फोन करा,
डायरेक्ट 1098 फोन कराल. त्यावेळेस तुमच्याजवळ फोन नसेल तर, आणि 1098 कॉल करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं तुमचं आत्मसंरक्षण, तुम्ही स्वतः काय करू शकता बरं, ते महत्वाचं आहे. तुम्हाला अशी कोणी व्यक्ती त्रास द्यायला आली त्यावेळेस तुम्ही काय करायचंय, सगळ्यात पहिले ओरडायचंय. काय करायचंय? ओरडायचंय. तुम्ही ज्यावेळेस असं ओरडाल, किंचाळाल, त्यावेळेस ती व्यक्ती घाबरून जाईल. ती व्यक्ती घाबरली म्हणजे त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स कमी होईल, की आपण अरे ही घाबरती हिच्या मदतीला आता कुणी येऊ शकतं बरं म्हणून इथून पळ काढलेली बरं असं त्या व्यक्तीला वाटेल. म्हणून सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचंय बरं ओरडायचंय हा. नंतर काय करायचं तुम्ही त्या जागेहून पळायचंय तिथेच थांबाल का नाही ना. मग काय करायचं त्या जागेहून पळायचंय आणि पळून कुठे जायचं सुरक्षित ठिकाणी जायचंय हा जिथं घर आहे तुम्हाला सुरक्षित वाटेल शाळाजवळ आहे शाळेत सुरक्षित वाटत असेल जी सुरक्षित जागा तुम्हाला आठवेल सुचेल त्या सुरक्षित जागेत तुम्ही जायचंय पळून त्या सुरक्षित जागेवर त्या सुरक्षित ठिकाणी जायचंय घरी जायचं शाळेत जायचं जिथं आपल्याला सुरक्षित वाटत कम्फर्टेबल वाटत असेल सुरक्षित वाटत असेल त्या जागेवर तुम्ही जायचंय आणि घरी गेल्यानंतर काय करायचंय बरं. व्हेरी गुड. दादासाठी टाळ्या झाल्या पाहिजे बरं. सगळ्यात पहिले काय करायचंय तुम्हाला आई वडिलांना माहिती द्यायची आहे. आपण काय करतो आई वडिलांना सांगत नाही भीतीपोटी. आई काही म्हणेल तर आई मलाच बोलली तर आई मलाच ओरडली तर कितीतरी मुलींना ही भीती असती मग त्याच्यामुळे त्या बोलत नाही आणि मग तो मुलगा पिछा करणारा त्यांचा पाठलाग करणारा एकदा पाठलाग करतो दोनदा तिसऱ्या दिवशी तुमचा हात धरतो तरी तुम्ही आई वडिलांना सांगत नाही मग चौथ्या दिवशी तो तुम्हाला चुकीचा स्पर्श करू लागतो आणि मग पुढं जे घडतं ते त्याला जबाबदार आपण देखील असतो ना. कारण की आपण आई वडिलांना सांगत नाही आपण लपून ठेवतो मग आपण असं लपून ठेवलं नाही पाहिजे आपण विश्वासाने आपण आई वडिलांना सांगितलं पाहिजे. आता आईला शेतात जायची घाई राहती राहती ना आईला शेतात जायची घाई 8-10 आई शेतात चाललेली आहे किंवा संध्याकाळी तुमची शाळा सुट्टी आईशी गट्टी जमती तुमची आणि मस्तपैकी दिवसभरात काय घडलं ते आईला सांगत असता पण तुमच्या आईलाही कामं आटपायची असतात. मग आई त्यावेळेस काय म्हणते अगं काय बडबड लावली बाई जाय ना तू बाहेर खेळणा असं त्यावेळेस आई बोलते मुलाला बोलते मुलीला बोलते कारण की आईलाही स्वयंपाक पटकन आवरायचा असतो तीही दमलेली असते. पण तुम्हाला हे आईला कुठपर्यंत सांगत राहायचंय जोपर्यंत आई तुमचं म्हणणं ऐकून घेत नाही तोपर्यंत. बऱ्याच वेळा आपण आता शाळेतल्या गमती जमती सांगतो मग आई काय सांगते नंतर सांग नंतर सांग होतं ना असं. मग तुमच्या बाबतीत आज जे घडलंय ते तुम्हाला कुठपर्यंत सांगत राहायचंय आई वडील आजी आजोबा यांना कुठपर्यंत सांगत राहायचंय जोपर्यंत ते तुमचं ऐकून घेत नाहीये तोपर्यंत तुम्ही त्यांना सांगत राहणं गरजेचं आहे. आता पुढचं चित्र बघा. पुढच्या चित्रात काय दिसतंय बरं.
मुला मुलींचे लग्न
मुला मुलीचं लग्न हा बरं. मला आता सांगा बरं तुम्ही की तुम्हाला मुलीचं वय काय वाटतं विवाहाचं तिचं लग्नाचं वय काय वाटतं
14.
ताईंनी सांगितलं 14. दादा तुम्हाला काय वाटतं
मुलीचे 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि मुलाचे 21 वर्ष पूर्ण पाहिजे.
दादांनी सांगितलं मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण आणि मुलाचं
21
वर्ष पूर्ण. आता या दादांनी मला असं सांगितलं ताईंनी सांगितलं 14. आता तुम्ही म्हणाल ताई ह्या ताई तर म्हणतात 14 हे दादा तर म्हणतात 18 मग नक्की विवाह करायचा कधी मुलाचा किंवा मुलीचा तर कायदा काय सांगतो बरं. दादा ताई कायदा काय सांगतो ऐका. तुम्ही आता सांगितलं 14 वर्ष पण कायद्याच्या ह्याच्यानुसार मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण म्हणजे 18 वर्षाला एक दिवस पण कमी नको. एक दोन दिवस दोन तीन महिने तुम्ही म्हणाल दोन तीन महिन्यात ती 18 पूर्ण होणार होती टाकलं बाई करून लग्न किंवा एक दोन दिवसच बाकी होते म्हणून टाकलं करून तिचं लग्न असं चालणार नाही. कायदा काय सांगतो मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण म्हणजे तिच्या वयाचे 17 वर्ष 363 दिवस सुद्धा नको बरं एक किंवा दोन दिवस 18 वर्षाला कमी देखील नको. पूर्ण 18 वर्ष झाल्यानंतरच मुलीचा विवाह आणि मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण तर त्या विवाहाला तुम्ही विवाह म्हणू शकता. आणि जर मुलीचं वय 18 वर्षाच्या कमी असेल आणि मुलाचं 21 कमी असेल आत असेल हा तर त्या विवाहाला कोणता विवाह म्हणाल बरं. व्हेरी गुड. त्या विवाहाला तुम्ही काय म्हणाल बालविवाह म्हणाल ना. मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण नाही मुलाचं 21 वर्ष पूर्ण नाही आणि असा विवाह तुम्ही लावून देतायत तर त्याला बालविवाह म्हणाल. आता ताईंनी मला जसं सांगितलं की 14 वर्ष मुलीचं वय असतं म्हणजे इकडे 13-14 वर्षाच्या मुलींचे विवाह लावून देतात म्हणून ताईंनी ते सत्य परिस्थिती सांगितली आपल्याला. पण ताई मला आता असं सांगायचंय की आपण शेती करतो मग शेतीची आपण चांगली मशागत करतो शेती चांगली व्यवस्थित हे करतो आणि त्याच्यानंतरच तिच्यात बीजी पेरणी करतो हा. मग आपण शेतीची एवढी काळजी घेतो आता आपल्याला घर बांधायचंय दादा. घर बांधायचं असताना तुम्ही घराचा पाया पक्का करता का पाया पक्का करता काय म्हणतात तुम्ही पाया पक्का पाहिजे का बरं पक्का पाहिजे पाया पाया पक्का तर इमारत पक्की, आपण असं म्हणतो ना, मग शेतीचा एवढा विचार करता तुम्ही, इमारतीचा एवढा विचार करता की पाया पक्का पाहिजे, इमारत व्यवस्थित राहील, आपली शेती आज व्यवस्थित, ते पुढे पीक व्यवस्थित देईल, तिची मशागतीची एवढी काळजी घेतात, शेतीची काळजी घेतात, घराची काळजी घेतात, मग ताई दादांनो आपल्या पोटच्या लेकरांची तुम्ही का काळजी घेत नाही, आपल्या पोटच्या गोळ्याला का असं करता तो तुम्ही की 18 वर्ष पूर्ण नसतानाच त्याचा विवाह लावून देतात, मग तेही तर कोवळं वय आहे ना, त्या कवळ्या वयाच्या बालिकेची त्या मुलीची आपल्याला काळजी का वाटत नाही की हिचं वय आत्ताच तर आहे खेळण्याचं बागडण्याचं, मुलीही कोणत्या क्षेत्रात कमी नाहीये, त्यांना शिकू द्या, त्यांना पुढे जाऊ द्या. कवळ्या वयातल्या मुलीचं जर आपण लग्न लावून दिलं, आता तुम्ही जसं सांगितलं की पाया पक्का तर इमारत पक्की, मग तुम्ही असा विचार करता का जाऊ द्या ओबडधोबड कसाही आपण पाया रचून देऊ आणि बिल्डिंग उभी करून देऊ, करतो का आपण असा विचार? नाही, आपण काय म्हणतो पाया पक्का, कारण की का पिढ्यानपिढ्या आपलं घर राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही घराचा एवढा विचार करता, मग आपल्या पोटच्या गोळ्याचा आपण विचार करायला पाहिजे की नाही? एवढ्या कोवळ्या वयात जर आपण आपल्या लेकराचं लग्न लावून देतोय, त्याच्यावर मातृत्व लागतोय, आणि लग्न लावून दिलं 12-13 वर्षाच्या मुलींचा विवाह लावून दिला जातो, आमच्याकडे खूप साऱ्या तक्रारी येतात, त्यात बऱ्याच वेळा 12-13 अशा वयोगटातल्या मुलींचे सुद्धा लग्न लावून दिलेले आहेत. आपल्याकडे नाशिक जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 53 बालविवाहांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. त्यातल्या 53 बालविवाह आपण थांबवण्यात यशस्वी देखील झालेलो आहे. काही झालेल्या बालविवाहाच्या तक्रारी होत्या, यापैकी 6 तक्रारी ह्या झालेल्या बालविवाहांच्या देखील आमच्याकडे आलेल्या होत्या. आणि जे बालविवाह होण्यापूर्वी तक्रारी केलेल्या होत्या, जसं सुपारी फोडणं, आता तुम्ही म्हणाल का होता आम्ही तर सुपारी फोडत होतो, मग तो काय बालविवाह धराल का तुम्ही? फक्त सुपारी फोडली ना आम्ही, आम्ही तर नुसता साखरपुडा केला ना, पण ती लग्नापूर्वीची विवाहापूर्वीची तयारी आहे. तुम्ही सुपारी फोडली साखरपुडा केला म्हणजे विवाहापूर्वीची ती लग्न विवाहापूर्वीची तयारीच आहे ना, म्हणून मग तो देखील बालविवाहाचाच समजलं जाईल की बालविवाह होण्यापूर्वीची ती तयारी आहे. म्हणून त्या अनुषंगाने अशा बालविवाहाला तुम्ही उपस्थित राहू नका, आपल्या मुलींचे असे लग्न लावून देऊ नका, कारण की कोवळ्या वयात जर मुलींचं लग्न लावलं तर त्यांच्यावर आपण काय म्हणतो 1 वर्षाच्या आत लगेच त्याचा पाळणा पण हल्ला पाहिजे, म्हणजे 14-13 वर्षाच्या बालिका आई पण बनतात की ज्यांना 2 हंड्याचं ओझं सुद्धा उचलता येत नाही हो. अशा बालिकांना आपण लगेच सांगतो की 1 महिन्याच्या आत तिचा पाळणा हल्ला पाहिजे, म्हणून तिच्यावर लगेच मातृत्व पण लादून देतो. म्हणजे तिचं खेळण्याचं बागडण्याचं वय आहे, त्या वयात तिच्यावर हे मातृत्व लादलं जातं. समाजात बऱ्याच वेळा म्हणतात अरे एवढी मोठी पोरगी झाली लग्न करून टाक, पण आपणच नाही म्हटलं पाहिजे. आणि मला इथे बऱ्याच मुली पण येतात, आता मुलींनाही सांगायचंय, तिच्या घरातले कोणीतरी स्थळ घेऊन येतं आणि तिचं विवाह लावून देतं. ती तुम्हाला सांगते की अगं घरी आले होते आणि माझे काका ते सांगत होते की काल घरी पाहुणे आले आणि आता हिचा लग्न लावून टाकू, हिचा विवाह करून टाकू. मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या मैत्रिणीला कशा पद्धतीने मदत करता हो? करतात का मदत? सांगा बरं, काय मदत कराल तुम्ही? ती मैत्रीण तुमच्याजवळ सांगते तर काय मदत कराल? करतात का तुम्ही मदत?
आम्ही सांगतो करून टाक, मोबाईल मिळतो, नटायला मिळतं, नवरी बनायला मिळतं, किती छान वाटतं, नवीन कपडे मिळतात,
वस्तू मिळतात,
वस्तू मिळतात. आता ताई आणि दादाने असं सांगितलं की मोबाईल भेटतो, ह्या आमिषापोटी आपण त्या मैत्रिणीला काय सांगतोय, लग्न करून टाका आणि तुम्ही लग्नाला तयार होतात. पण का हो, तुम्हाला असं वाटत नाही का की त्या मैत्रिणीने आपल्यासारखे स्वप्न पाहिलेले, आपल्यासारखंच तिला काहीतरी बनायचं होतं आयुष्यात? मग तुम्ही तिला सांगायला पाहिजे होते की लग्नाला तू नाही देखील म्हणू शकते. आता तुम्ही म्हणाल ताई घरच्यांच्या विरुद्ध जाऊन कसं काय नाही म्हणायचं, हा आणि घरातले मोठे मंडळी आहे, आम्ही घरात एक काम नाही केलं तर घरात किती बोलणे बसतात ते आमचं आम्हाला माहिती ताई, आणि तुम्ही तर डायरेक्ट लग्नाला विरोध करायला सांगतायत. मग अशा वेळेस तुम्ही 10-98 देखील कॉल करून माहिती देऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल ताई तिचं लग्न होणार, आम्ही माहिती दिली, तिच्या घरातले लोक काय म्हणतील, आमच्या घरातले लोक काय म्हणतील आणि मला रागवतील, तुम्ही ह्या भीतीपोटी हा भांडवतील, व्हेरी गुड, भांडणं देखील होतील. मग तुम्ही ही माहिती आम्हाला कळवणार नाही. पण तुम्हाला एक सांगते, आता 10-98 तुम्ही बालविवाहाची माहिती दिली, 10-98 तुम्ही कॉल करून तक्रार दिलेली आहे, माहिती दिलेली आहे, तर तुमचं नाव गोपनीय ठेवलं जातं, तुमचं नाव कुठेही येत नाही, त्यामुळे तुम्ही बालविवाहाची माहिती 10-98 देऊ शकतात. मी सांगितलेली माहिती समजली का तुम्हाला सर्वांना?
हो.
आवडली का?
हो.
हा, तर तसंच आता प्रत्येकाला अधिकार आणि हक्क असतात, असतात ना? बरं, ताई म्हणतात मग, म्हणजे मोठ्यांना आहे बरं, मग तसं लहानांना पण असतात का हो? आता तुम्ही म्हणाल ताई अग डब्याला काय न्यायचं इथं आम्हाला आई ते अधिकार देत नाही, ते सुद्धा ती कारल्याची भाजी आवडत नाही तरी कारल्याची भाजी डब्यात देते, तो सुद्धा अधिकार आम्हाला नाही आहे. आणि तुम्ही हक्क आणि अधिकार सांगतायत. बघा बाकीच्यांना किती गोड हसायला आलं बरं. तसंच बालकांना देखील अधिकारात आहे बरं. बालकांचे मूलभूत चार हक्क व अधिकार मी इथे तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले जीवन जगण्याचा अधिकार, प्रत्येक बालकाला चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. आता तुम्ही म्हणाल 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी चाइल्ड हेल्पलाईन कार्यरत असते, मग 0 वयोगट म्हणजे काय हो? आता बऱ्याच माझ्या इथं बहिणी आहेत, त्यांना मला असं सांगायचंय की मुलगाच पाहिजे हा अट्टाहास बऱ्याच घरांमध्ये राहतो ना. बघा आता ताई काय म्हणतात, तो वंशाचा दिवा असतो. म्हणजे आम्ही स्त्रिया असून आम्हीच स्वतः असं सांगतो की तो वंशाचा दिवा आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की घरातल्यांची अपेक्षा असती की 2 मुली झाल्या 3 मुली झाल्या म्हणून मग बऱ्याच पुरुष काय करतात की बायकांना सोडून देतात आणि लगेच दुसऱ्या बाईशी विवाह करून घेतात. आणि ते ज्यावेळेस त्या दुसऱ्यांदा विवाह केले, आता कायद्याने तर दुसरा विवाह करणं हा गुन्हा आहे, पण बऱ्याच ग्रामीण भागात आजही असं होतं की होतं. बघा ताईंनी सांगितलं आमच्याकडे तर होतंच, मुली झाल्या म्हणून त्या बायकोला सोडून दिलं, मग दुसरी बायको केली आणि तिलाही वाटतं अरे मला तर मुलगीच झाली, आता या मुलीचं काय करू. मग ती काय करते त्या बाळाला, म्हणजे आओ पोटच्याच लेकराला ती आई घेते आणि कचऱ्यात कुठेतरी शेतात असं काट्यात त्या बाळाला टाकून देते. आणि मग त्यावेळेस त्या बाळालाही देखील जीवन जगण्याचा अधिकार आहे ना. मग ज्यावेळेस असं कुठे होत असेल तर त्यावेळेस तुम्ही 10/98 माहिती देऊ शकतात. कितीतरी बालक असेत हो, आम्हाला मध्यंतरीत केस आलेली की त्या बाळाला टाकलेलं, त्या प्रकरणात त्या बाळाला अक्षरशः मुंग्या लागलेल्या, त्या मुंग्या त्या बाळाच्या पाटीला मुंग्यांनी होल चावून चावून होल केलेले होते, त्याच्या पूर्ण शरीरावर मुंग्या चावलेल्या होत्या त्या बाळाला. ते सिव्हिल हॉस्पिटलला बरेच दिवस बालक होतं आणि त्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांकडून चौकशी करण्यासाठी मी वारंवार तिथे जात होती त्या बालकाच्या इथे. आणि आता ते बालक व्यवस्थित आहे आणि ते आपल्या आधार आश्रम इथे आहे ते बालक. मग अशा बालकांची माहिती सुद्धा तुम्ही आम्हाला देऊ शकतात. मग त्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे की नाही, म्हणजे प्रत्येक बालकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि बऱ्याच वेळा घरातली सासू किंवा ते सांगतात की तपासून आण, आता तो प्रकार बंद झालाय पण बऱ्याच ठिकाणी चोरून लोपून हा प्रकार देखील चालवला जातो की तपासून घ्या, मुलगाच पाहिजे मुलगी नको म्हणून. मग त्यावेळेस मुलीचा जर गर्भ असेल तर लगेच गर्भपात केला जातो. मग त्या मुलीला देखील जगण्याचा अधिकार आहे ना, ती बालकच आहे ना, बालक म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघंही. मग त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि दुसरं आहे विकासाचा अधिकार. आता विकासाच्या अधिकारात काय येत असेल बरं सांगा बरं. तुमचा आता जीवन जगण्याचा हे अधिकार झाला, आपला तसा विकासाचा पण अधिकार आहे ना आपल्याला. आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आहे, शिक्षणापासून कुणी वंचित राहायला नको. आता तुम्ही बऱ्याच याच्यात बघत असाल की मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, बरेच मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. आता काही मुलींचा बालविवाह झाला, शाळेतल्या शिक्षिका पण आलेल्या आहेत, मला त्यांना देखील सांगायचंय की तुमच्या वर्गात जर एखादा मुलगा एखादी मुलगी अब्सेंट राहत असेल वारंवार, मग तुम्ही त्याची चौकशी करा की तो मुलगा का येत नाहीये, कदाचित तो बालमजूर बालकामगार म्हणून कुठेतरी मेंढपाळाच्या याच्यात असेल, कुठेतरी काम करत असेल, तर त्याची माहिती सुद्धा तुम्ही 10/98 देऊ शकतात. त्या बालकाची माहिती सुद्धा तुम्ही देऊ शकता. ती मुलगी वारंवार अब्सेंट राहत असेल तर कदाचित तिचा विवाह लावून देण्यात आला असेल, बालविवाह झाला असेल तिचा, म्हणून महिषिकांची देखील जबाबदारी आहे. सहभागाचा अधिकार, प्रत्येक मुलाला सहभागतेचा अधिकार आहे. कुणीही आता तुम्ही खेत आहेत, एखाद्या मुलाला तुम्ही त्याला येत नाहीये, गणित येत नाहीये किंवा हे येत नाही म्हणून तिला ते दुर्लक्षित किंवा ढ असं म्हणू शकत नाही, म्हणून सहभागितेचा अधिकार देखील आहे. सर्वांना आपण सहभागून घेतलं पाहिजे. घरात देखील आता मुलगा आहे म्हणून सगळं प्राधान्य, मुलगी म्हणून असं करतात का होताई तुम्ही? आता घरात काही खाण्याचा पदार्थ आहे म्हणून ते दादालाच जास्त दिलं पाहिजे, दिदीला कमी दिलं पाहिजे असं काही करायचं नाही. आणि संरक्षणाचा अधिकार, प्रत्येकाला आपल्याला जीवन जगताना संरक्षण देखील महत्वाचं आहे. हे चारही अधिकार प्रत्येक बालकाला मिळालेच पाहिजे. थँक्यू.